आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना। योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट। नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी। डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर। देशाच्या विविध भागात पावसाचा जोर। महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा। आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते। या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत। त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत। युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे। प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत।
दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है।
प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले। 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील। 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील। आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे। ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत। याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे। मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली। या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे। या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं। याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं। महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले। दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं। तसंच राज्यात खाजगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं। मुंबईत JJ आणि KM रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल। ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले। शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं। येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत। हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। 5,150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे। त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस होत आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारं एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9,837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4,480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5,354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आत्तापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.